बरेचसे लोक आलेले आहेत पण अधिक तर लोक नाही आले. ही थोडी दुर्दैवाची गोष्ट. एवढे सुंदर भगवंत इथे प्रगट झालेले आहेत. साक्षात भगवान आपल्या विग्रहाच्या रूपानं प्रगट होतात, इथे प्रगट झालेले आहेत. हा भगवंत आपण बोलू शकता तर मग चालू शकता अशी कथा लीला आम्ही ऐकत होतो. त्या साक्षी गोपाल एक ब्राह्मण भगवंताला साक्षी बनवणार होता. भगवंत साक्षी होते एका गोष्टीचे. एका दुसऱ्या व्यक्तीनं वचन दिलं, माझी मुलगी म्हणे तुला कन्यादान म्हणून देईन. या गोष्टी साक्षी कोण होते? विटनेस. कोण? विटनेस गोपाल, साक्षी गोपाल. तेव्हा तो ब्राह्मण आला, काही अडचणी आल्या त्या लग्नामध्ये. ज्या ब्राह्मणानं वचन दिलेलं होतं भगवंताच्या उपस्थितीमध्ये, त्यानं आपलं वचन माघार घेतलं. घरचा विरोध एवढा, तेव्हा ते म्हणाले, अजा तू म्हणतोयस का भगवंत साक्षी आहेत, तर घेऊन ये तुझ्या भगवंताला, त्याला सांगू दे आम्हा सर्वांना की या ब्राह्मणानं वचन दिलं तुला. आज जर भगवंतानी साक्षी दिली तर मग आपण स्वीकार करू. मग तो विद्यानगरचे ते दोन ब्राह्मण होते, एक वृद्ध ब्राह्मण, दुसरा एक नवयुवक ब्राह्मण. त्यानेही सेवा केलेली होती ब्राह्मणानं. एका ब्राह्मणानं नवीन किंवा नवयुवक ब्राह्मणानं वृद्ध ब्राह्मणाची सेवा तीर्थयात्रेमध्ये केली म्हणून तो ब्राह्मण प्रसन्न झालेला होता. म्हणे मी तुला काहीतरी बक्षीस, काही उपहार. काय बक्षीस? म्हणजे माझी मुलगी कन्यादान, तू पाणी ग्रहण माझ्या मुलीचे तुझं. तेव्हा तो ब्राह्मण वृंदावनमध्ये पोहोचला. विद्यानगर आंध्र प्रदेशमध्ये आहे, गोदावरीच्या तटावर. तिथून तो गेला वृंदावनला गोपाळ मंदिरामध्ये. तेव्हा भगवंत म्हणे आपण चला आकोटे चला. त्यांना सांगितलं कुठं जायचं आणि काय कारण, कशासाठी आपण जायचं, आपली आवश्यकता आहे. आपण साक्षी होता ना? हा होतो तर खरा, पण मी जाऊ कसं शकतो, मी चालू कसं शकतो? त्यावेळी तो नवयुग ब्राह्मण त्या भगवंताला म्हणाला, हा भगवंत आपण बोलू शकताय आणि चालू शकत नाही. आपण बोलू शकता तर मग आपण चालू शकता. मग भगवंतानी माघार घेतली, पराभव झाला भगवंताच्या या संवादामध्ये. आणि ते भगवंत गोपाळ विग्रह चालत 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 तो ब्राह्मण पुढे आणि भगवंत पाठीमागून चालत होते. भगवंताच्या पायामध्ये घुंगरू होते, पैंजण होतं. तू म्हणे पाठीमागं फिरून नाही पाहिजं, पाठीमागून फिरलास तर मग मी तिथून हलणार नाही, तिथं थांबणार नाही. मग मला कळणार कसं की आपण येत आहे की आपण माघारी गेला परत गेलात? माझ्या पायामधलं जे पैंजण आहेत ते तू ऐकत राहायचं. तू ऐकतो सायकाला येतं म्हणजे मी तुझ्या पाठीशी आहे, तुझ्या येतोय पाठीमाग. त्या भगवंताच्या त्या पैंजणाचा ध्वनी ऐकत ऐकत तो ब्राह्मण आपल्या गावाच्या दिशेनं जात होता आणि भगवंत चालत चालत भगवंताचे विग्रह चालत चालत गेले आंध्र प्रदेशापर्यंत. कुठे वृंदावन उत्तर प्रदेशामध्ये, कुठे आंध्र प्रदेश विद्यानगर. साक्षी गोपाल घी शाय साक्षी गोपाल. भगवंत साक्षात भगवंत रुक्मिणी द्वारकाधीश इथे उपस्थित आहेत. आणि आपण सर्व रुक्मिणी द्वारकाधीशांचे भक्त आहात आहात की नाही? गौर कृष्ण म्हणत होते तुम्ही भक्त आहात की नाही, किती भक्त आहात, किती कमी किती जास्त हे पाहण्यासाठी त्याचा आढावा घेण्यासाठी ते आलेले आहेत, तुम्ही समिती आलेली आहे. हरे कृष्ण. जन्माष्टमी महोत्सव की रुक्मिणीचा जन्मदिवस तर आपण साजरा केला हा गेल्या महिन्यात. आता कोणाची बारी? तर द्वारकाधीश श्रीकृष्णाची बारी आहे. तुकाराम महाराजांनी एक लहानस गीत लिहिलेलं आहे. ज्यावेळी भगवंत वृंदावनामध्ये प्रकट झाले तशीच आठवण आली. गोकुळीच्या सुखा म्हणे गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा गोकुळीच्या सुखा. वृंदावनामध्ये एके वेळी हा संसार नव्हता, ही सृष्टी नव्हती, पण भगवान होते. भगवान नेहमीच असतात. कुठे असतात? आपल्या धामामध्ये असतात, गोलोकामध्ये. तेव्हा गोकुळामध्ये भगवान प्रकट झाले, जन्माला आले. कृष्ण जन्माला आला, प्रकट झाला. त्यांचा जन्म तुमच्या आमच्या जन्मासारखा नाही. गोकुळामध्ये कृष्ण जन्माला आले त्यावेळी त्या गोकुळवासियांचं जे सुख आनंदाचा जो अनुभव त्यांनी केला, तुकाराम महाराज म्हणतात अंत पार नाही लेखा. त्याचा काही अंतच नाही, काही सीमाच नाही त्या आनंदाची. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. ते भगवान ज्यावेळी प्रगट झाले गोकुळामध्ये, बाळकृष्ण नंदा घरी नंद भवनामध्ये श्रीकृष्णाचा जन्म झाला मध्यरात्री. अर्थात ही बातमी दुसऱ्या दिवशी कळाली पोहोचली खऱ्या वृंदावनामध्ये. आणि काय झालं मग? आनंदल्या नर नारी. गुढी या तोरणे त्या गोकुळवासियांनी आपला आनंद व्यक्त करण्यासाठी काय केलं, गुढ्या उभ्या केल्या, तोरणी बांधली आणि बरंच काय काय केलं, काही गोष्टीचाच उल्लेख तुकाराम महाराज करतात इथे. करती कथा गाती गाणे, त्या सर्वांनी ते कथा करू लागले, भगवंताच्या कथा, भगवंताच्या जन्माच्या कथा, भगवंताच्या गौरव गाथा गाऊ लागले, नाचू लागले, बागडू लागले या बातमीनं की भगवंत प्रगट झाले, कृष्ण प्रगट झाले, कृष्णाचा जन्म झाला. तुका म्हणे छंदे येणे वेधिले गोविंदे, सर्वांनी गाण्याचा प्रयत्न करूया. या गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या अर्थात आपणाले आनंद व्हायला हवा फक्त. गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या अंतपार नाही लेखा, अंत अंतपार नाही लेखा, अंत गोकुळीच्या सुखा, गोकुळी गोकुळ धाम घी कृष्ण कन्हैया लाल की जा, बाळ कृष्ण नंद खरी, बाळ कृष्ण, बाळ कृष्ण नंद खरी, बाळ म्हणा सर्वांनी बळाव. आनंदल्या नर नारी, आनंदल्या आनंदल्या नर नारी, आनंद गोकुळीच्या सुखा, गोकुळी गुढ़िया तोरने, गुढ़िया गुढ़िया तोरने, गुढ़िया करती कथा गाती गाने, करती करती कथा गाती गाने, करती गाती गोकुळी 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 चा सुखा, तुका म्हणे छंदे, तुका म्हणे छंदे, तुका म्हणे छंदे तूने भेदी ले गोविंदे ले गोविंदे ने गोकुली सासुका रिबो गोकुली सासुका Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hari Hari Bol Rama Hari Rama 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 Hari Hari 5000 वर्षापूर्वी तर भगवान प्रकट झालेच त्या भगवान होऊन गेले भगवान काय होऊन गेले आणि आता ते नाहीत अशातली गोष्ट आहे का अशातली गोष्टच नाही तेव्हा जसे भगवान आपल्या समोर उभे आहेत की रुक्मिणी द्वारकाधीशांच्या रूपानं बाप दाखव नाही तर श्राद्ध कर म्हण आपण दाखवू शकतो आमचा बाप आपल्या सर्वांचा बाप कोण आहे विठोबा द्वारकाधीश श्री कृष्ण की विठ माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा भगवंत आपल्या विग्रहाच्या रूपानं आपल्या समोर आहेत आपण पहा डोळे उघडून पहा किंवा आत्म्याचा डोळा उघडा उघडू द्या आत्म्याचा डोळा तसेच भगवान आपल्या नावाच्या रूपानेही हजर असतात प्रकट होतात अवतार घेतात म्हणे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे ही भगवंताची उपस्थिती आहे भगवंताच्या नावाच्या रूपानं कलिकाले नाम रूपे कृष्ण अवतार भगवंताचं सान्निध्य आपणाला लाभतंय हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम
राम राम हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे 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 राम हरे राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम
कृष्ण ऐकायला येतो का कृष्णाला ऐका हरे कृष्ण हे ऐकणं म्हणजे कोणाला ऐकणं आहे कृष्णाच ऐकतो कृष्णाला ऐकतोय कृष्णाचं नाव ऐकतोय म्हणजेच कृष्णाला ऐकतोय करण्यातून प्रवेश करून भगवंत या नावाच्या रूपानं हृदयामध्ये पोहोचतात हृदय प्रांगणामध्ये पोहोचतात हृदयामध्ये कोण आहे आत्मा आहे व्हेरी गुड परमात्माही आहे आणि आत्माही आहे शेजारी पाजारी आत्म्याला शेजार कोणाचा परमात्म्याचा शेजार हरी हरी तेव्हा आपण जर ध्यानपूर्वक ऐकलं हे भगवंताला ऐकलं भगवंताचं नाव ऐकलं तर जो जीवात्मा आहे तो भगवंताच्या सान्निध्याचा अनुभव करेल तो आणि एक भक्त म्हणाला मग कान उघडा कानातून भगवंताला प्रवेश करू द्या आणि ध्यान करा स्मरण करा नामस्मरण नामाचं स्मरण हरी हरी या नामा नावातून भगवंताचं रूप प्रगट होतं. नावातून भगवंताचं रूप, त्यानंतर भगवंताचे गुण, भगवंताच्या लीला, या सर्वांचं प्राकट्य या नावातून शक्य आहे. नाव फक्त फक्त काय शेक हँड, किंवा तिथं सुरुवात होते. तिथून पुढे भगवंताचं रूप, भगवंताचे गुण, भगवंताचे लीला, हे सर्व सर्वांचं दर्शन साक्षात्कार शक्य आहे. फक्त काय हरेर नामैव केवलम. हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. मग डोळे बंद करू शकता, उघडे ठेवा. एक भक्त असं सुचवत होता की डोळे बंद करा, आणखी काही पाहू नका, भगवंतालाच पहा आपल्या हृदय प्रांगणामध्ये या नावाच्या रूपामध्ये. नाव ज्यावेळी रूप धारण करेल, किंवा परमात्मा जो आहे तो रूप धारण करेल. प्रेमांजन छुरित भक्ति विलोचनेन संतः सदैव हृदयेषु विलोकयन्ती. महात्मा महात्मा प्रेमी भक्त. कसा भक्त? प्रेमी भक्त. भुक्ती कामी नाही, मुक्ती कामी नव्हे, सिद्धी कामी नव्हे. अर्थात या गोष्टी समजून घ्यायला हव्या. मुक्ती कामी म्हणजे काय, भुक्ती कामी म्हणजे काय, सिद्धी कामी म्हणजे काय, आणि कृष्ण भक्त निष्काम. पण कृष्ण भक्त कसा असतो? निष्काम. बाकी सर्व पार्ट्या पक्ष लोक धार्मिक लोकही धार्मिक तर आहेत, फक्त नावाची धार्मिक, किंवा त्यांना काय हवं आहे, त्यांना भुक्ती हवी आहे, भुक्ती भोग हवे आहेत, काहींना मुक्ती हवी आहे, मुक्तीची कामना, भुक्तीची कामना, सिद्धीची कामना, वेगळ्या वेगळ्या सिद्धी. मग सिद्धी प्रकट झाली की दाखवली, कोणी सिद्धी दाखवली तर मग तो चमत्कार पाहून आपण काय करतो? नमस्कार करतो. चमत्कार पाहून नमस्कार करतो. सिद्धी काय? सिद्धी राख म्हणे. थोडी राख घ्या, तुमच्या संसाराची राख रांगोळी होऊ द्या. सिद्धी वेगळ्या वेगळ्या सिद्धी. सिद्धीचे अष्ट आठ प्रकार आहेत. तेव्हा अशा कोणत्याही प्रकारच्या कामना न ठेवता, त्यागून लाथाडून सर्व धर्मान परित्यज्यही भगवंत म्हणाले. सर्व धर्मान परित्यज्य म्हणजे तो मुक्ती कामी नावाचा जो धर्म आहे, भुक्ती कामी नावाचा धर्म, सिद्धी कामी नावाचा धर्म काय कर म्हणे? परित्यज्य, लाथाड. मामेकं शरणं व्रज, माझी शरण घे. भगवंताची शरण घेणारा तो कृष्ण भक्त निष्काम. बाकी सर्व पक्ष पार्ट्या कामी आहेत, पण कृष्ण भक्त निष्काम. अतएव शांत, म्हणून तो शांती आहे. त्या भक्तीपूर्वक भगवंताचं नामस्मरण, ध्यान, भगवंताचं ध्यान, भगवंताचं ध्यान. कोणाचं ध्यान? फक्त भगवंताचं ध्यान. एकाग्र एकाग्र चित्त. नाही ती हे नाही, हेही नाही, हे नकोय मला, हेही नको आहे. जीवाला जीवात्म्याला तर भगवंत हवा आहे. काय काय दिसतं तुला? त्यावेळेस द्रोणाचार्य शिकवत होते, प्रशिक्षण देत होते पांडवांना येणे कौरवांना. एका झाडाच्या फांदीला अडकवलेला होता काय एक पक्षी, खरोखरचा नव्हता म्हणजे अडकवलेला म्हणजे असा. आणि त्या एक एक पुढे येत होते धनुष आणि बाण घेऊन. त्यांचं लक्ष म्हणजे या पक्ष्याला, पक्षी हा लक्ष किंवा पक्षाचा डोळा हा हे लक्ष. किंवा एकानंतर एक ज्यावेळी ते येत होते काही कौरव काही पांडव ही धनुष्यबाण घेतला. ए काय दिसत आहे तुला? आम्हाला आकाश दिसत आहे, झाडी आहे, बऱ्याचशा फांद्याही आहेत. चल चालता हो. तुला काय दिसतंय? मला झाड दिसतंय, फांद्या दिसतात. तुला काय दिसतंय? फांदी दिसतंय. तुला काय दिसतंय? मला पक्षी दिसतो. तुला काय दिसतंय? मला फक्त त्या पक्षाचा डोळा दिसतो. हा मग मारतो. किंवा लक्षच तर आकाश आहे, झाड आहे, ढग आहेत आणि फांद्या आहेत, फळही लागलेली आहेत, फुलंही सुंदर फुलं आहेत. तेव्हा बाण तिथं नाही पोहोचणार त्या पक्षाच्या डोळ्यावरती. तर लक्ष जर केंद्रित नसेल म्हणूनच भगवंत म्हणतात परित्यज, हे हे लाथाड, हे टाक, हे पर्ज, हे नवे, तो मी नवेस, तो मी नवेस, हा मी आहे. जो भगवंत आहे, जो भगवंत अर्थात हा देवी, हा ही देवी, हे देवता, असे प्रकार. एक झाला, दोन झाले, 33 कोटी देवता नाही बाजूना ठेवा. तो तो मी नव्हे, ते भगवंत नाहीत. हा बा, तो बा, कोणता बा? खंडोबा आणि कोणता मसोबा आणि कोणता भैरोबा आणि कोणता, असे बरेच बा आहेत. पण लक्ष काय असायला पाहिजे? विठोबा, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमा, विठोबा रखुमाई, विठोबा, विठोबा रखुमाई, विठोबा, विठोबा रखुमाई, विठोबा, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमा, विठोबा रखुमाई, विठोबा, विठोबा रखुमाई. हे जे नामस्मरण आहे, भगवंताचं नाव आहे, त्यावरती आपलं ध्यान त्याला केंद्र बनवून जेणेकरून हे नावच आपणाला भगवंताची आठवण करून देईल, भगवंताच्या रूपाची आठवण. या गोष्टीची आठवण करू शकतो आपण जप करताना, कीर्तन करताना. या अभ्यासाची आवश्यकता आहे. आज सकाळी एक मुलगा भेटला, त्याला विचारलं तू जप करतो का बाबा, जप करतो का? हा मी जप करतो, एक माळ्याचा जप करतो, मी एक माळ्याचा जप करतो. लहान मुलगा, मला चांगली गोष्ट आहे. त्या मुलानंच प्रश्न विचारला, महाराज म्हणे मी ज्यावेळी जप करतो त्यावेळी मला सर्व माझ्या डोक्यामध्ये सुद्धा माझा अभ्यास घोळतोय. आज परीक्षा आहे, हा विषय आहे, तेव्हा जप तर करतोय पण हे सर्व डोक्यामध्ये सर्व घोळतं म्हण त्याच्या डोक्यामध्ये अभ्यास घोळत होता. त्याला सांगितलं बाबा तू तू एकटाच नाही असा, डोक्यामध्ये बरंच काय घोळणार आहे. अरे असे बरेच आहेत किंवा जवळजवळ सर्वच आहेत. कुणाच्या डोक्यामध्ये अभ्यास तर कुणाच्या डोक्यामध्ये काय पैसे घोळतात आणि काय घोळत आहे. हरी हरी या सर्व गोष्टीला बाजूला ठेवून किंवा त्याला पोस्टपोन करून मी त्याला सांगितलं अभ्यासाच्या वेळी अभ्यास करायचा पण जपाच्या वेळी फक्त जपच करायचा. जपच म्हणजे जप करायचं म्हणजे काय आपण माळ तर घेत नाही आणि म्हणतोय मी हरे कृष्ण आणि जप तर चालू आहे माझा पण पण खऱ्या अर्थानं आपण तो जप ध्यानपूर्वक जप असं जप कसा वेगळे वेगळे अपराध आहेत नाम अपराध आहेत नाम अपराध त्या सर्व अपराधांचा बाप या मूळ अपराध महाअपराध कोणता आहे ध्यानपूर्वक जप न करणं हा अपराध आहे. किंवा हरे कृष्ण तर आपण आढावा घ्यायला हवा. आमची टीम ही आलेली आहे आढावा घेण्यासाठी. इथं जे जे काय चालतं इस्कॉन अमरावतीमध्ये किंवा या सर्व आढाव्याचे जे काय याचा आढावा अकाउंटचा आढावा आणि काय काय आढावा फंड रेझिंग कसं चाललं आहे प्रचार कसा चालला आहे गायीची सेवा कशी होते की नाही होते त्या बऱ्याच काही गोष्टी आहेत पण त्या सर्व गोष्टीमध्ये तसा मुख्य आढावा तर भक्तांची भक्ती किंवा भक्तांचा जप मुख्य गोष्ट तर या हरे कृष्ण आंदोलनामध्ये आपला धर्मच आहे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम हे धर्माचं जे कृत्य आहे जप जप धर्म जपयज्ञ यज्ञानाम जपयज्ञोऽस्मी भगवंत म्हणाले. सर्व यज्ञामध्ये जपयज्ञ श्रेष्ठ आहे आणि तो जपयज्ञ मी आहे. पौरुषम दृष्ट आपलं जे पौरुषम दृश्य धर्मराज भाऊ सांगत होते हे मी आहे ती मी ते मी आहे स्थावरानाम हिमालय या स्थावर वस्तू किंवा गोष्टी आहेत त्यामध्ये हिमालय मी आहे स्थावरानाम हिमालय. सर्व नद्यामध्ये श्रेष्ठ नदी कोणती गंगा नदी ती गंगा नदी मी आहे. सर्व ऋतूमध्ये श्रेष्ठ ऋतू कोणता वसंत ऋतू तो मी आहे कुसुमाकर कुसुमा ज्या ऋतूमध्ये फुलंच फुलं सर्वत्र फुलं दिसतात सौंदर्य सर्व पृथ्वी नटते गालीचा फुलांचा. प्रभुपाद म्हणायचं उमललेलं जे फूल आहे सुंदर उमललेलं फूल म्हणजे भगवंताचा हसरा चेहरा आहे म्हणून भगवंतच हसत आहेत. सुंदर फूल पाहिलं तर थोडं काय आपण जर पाहिलं आणि त्याचा सुगंध जर घेतला पृथ्वीमधला जो गंध आहे पुण्यो गंधो पृथ्व्यामच गीतेमध्ये भगवंत म्हणाले पृथ्वी मधला जो गंध आहे तो गंध कोण म्हणे, तो गंध मी आहे भगवान म्हणाले. तर पृथ्वी मधला गंध ते वनस्पती झाडं फुलाची झाडं पृथ्वीमधला गंधच त्या फुलापर्यंत पोहोचवतात. आणि त्या फुलाचा आपण ज्यावेळी गंध श्वास घेतो त्यावेळी बरं वाटतं की नाही, म्हणजे तिथे कोण आहे, तिथे भगवंताचा वास आहे, ते भगवंताचं सान्निध्य आहे, असंही भगवंताचं अस्तित्व सर्वत्र आहे. रसोहम रसौ अहम आपसु कौंतेय भगवान म्हणाले. पाण्यामध्ये जो रस आहे, पाणी हा जो धातू आहे तत्व आहे, त्याचं वैशिष्ट्य आहे रस, टेस्ट इन वॉटर. तर पाण्यामधला जो रस आहे, जो पृथ्वीमधला गंध मी आहे, तर पाण्यामधला जो रस आहे तो रस म्हणे भगवंत, तो रस मी आहे. प्रभुपाद एकदा मुंबईमध्ये या गोष्टीवरती चर्चा किंवा ही गोष्ट सांगत असताना, रसो अहम आपसु कौंतेय, पाण्याचा प्याला ठेवलेला होता बर जवळच, प्रभुपादाने उचलला आणि थोडंसं पाणी पिऊन ते म्हणाले, हा जो रस आहे, हा जो स्वाद आहे, हा स्वाद कोण आहे, भगवान. तर प्रत्येक वेळी पाणी पीत असताना अर्थात पाणी शुद्ध असायला हवं किंवा स्वच्छ शुद्ध, त्यामध्ये भेसळ जर असेल तर मग तो स्वाद भगवंत नाही. म्हणजे शुद्ध स्वच्छ जल त्याचा स्वाद घेत असताना हे घेतात पाहता, हा स्वाद आला. प्रभुपाद हे हा स्वाद भगवंत आहे, भगवान म्हणाला गीतेमध्ये, प्रभुपादाने ते पाणी पिऊन दाखवलं आणि स्वतः थोडा अनुभव केला, हा दिस इज कृष्ण. तर प्रत्येक वेळी पाणी पित असताना हा जो स्वाद आहे, ही जी रुची आहे, द टेस्ट आहे पाण्यामध्ये, हा कृष्णाचा स्वाद आहे. अशा प्रकारे भगवंताचं आपण हे यालाही म्हणतात मग कृष्ण भावना. यामध्ये कृष्ण, हे कृष्ण हे द कृष्ण आहेत, या रूपामध्ये कृष्ण आहेत, कृष्ण 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 भाव, कृष्णात कृष्ण भावना, हे सर्व जग भगवंताचं आहे. किंवा आत्मे आत्मा पाहूनच परमात्म्याची भगवंताची आठवण यायला हवी. त्या आत्म्याचं अस्तित्व कोणावरती अवलंबून आहे, परमात्म्यावरती भगवंतावरती आत्म्याचं अस्तित्व अवलंबून आहे. परमात्मे किंवा परब्रह्म नसते तर मग ब्रह्म किंवा आत्मा ही नसता, जे अस्तित्व शक्यच नव्हतं, नसतं झालं तर भगवंत नसतं. किंवा फक्त आत्मा पाहून आपल्याला आठवण कोणाची येते, यायला हवी भगवंताची आठवण यायला हवी. आपण एवढे आंधळे, एवढे काय, एवढे कामांध कामानी आंधळे, क्रोधांध क्रोधानी आंधळे, लोभ लोभ अलोभ माहिती, लोभ लोभ लोभांध मदांध काम क्रोध लोभ मद मोह मोहांध मत्सर, एवढं मात्सर्य द्वेष मात्सर्य. मग असा अशी जी आंधळी माणसं आहेत कामाने क्रोधाने, मग त्यांना दिसणार नाही तो भगवान, नाही दिसणार. जसं काय त्याला घोबड म्हणतात का, घोबड त्याला रात्री दिसत नाही की रात्री दिसत, रात्री दिसत, रात्री दिसत, हा वटवाघूळ, हां ते वेगळं झालं वटवाघूळ, वटवाघूळही आहे म्हणजे तेव्हा त्याला दिवसा नाही दिसत, सूर्योदय झाला रे झाला त्याला दिसायचं बंद होत, अशी जी माणसं आहेत. एवढा भगवान कोटी सूर्य समप्रभा वाले भगवान, कण कण में भगवान, भगवान कण कण में भगवान, कणाकणामध्ये भगवंत आहेत. बऱ्याच रूपामध्ये भगवद्गीतेतल्या बऱ्याचशा अध्यायामध्ये विशेष करून 10व्या अध्यायामध्ये भगवंताने सांगितलं त्यांचं जे वैभव आहे ते कोणत्या कोणत्या रूपामध्ये प्रगट आहे. एवढे स्पष्ट भगवंत आपण एवढे आंधळे, कलौ नष्ट दशामी शाम, विशेष करून या कलियुगामध्ये आपण आंधळे होतो, आंधळे दृष्टी नष्ट होते, कलौ नष्ट दृशामी शाम, तमगुणाचा एवढा प्रभाव, तमगुणाचा एवढा प्रभाव, तमगुण या तमगुणापासून अंधार आंधळेपण. मग भगवान म्हणतात पुराणामध्ये म्हटलेलं आहे किंवा श्रीमद भागवत महात्म्यामध्ये म्हटलेलं आहे किंवा श्रीमद भागवतमध्येही म्हटले, श्रीमद भागवतमध्येच म्हटलेलं आहे, कलौ नष्ट दशा आमेशाम पुराण अर्क उदिता, अधुना पुराण अर्क उदिता, कलयुग प्रगट झालं, लोक आंधळे झाले, दृष्टी नष्ट झाली, अशा लोकांना दृष्टी देण्यासाठी अधुना म्हणजे आता कलियुगाच्या सुरुवातीलाच भागवतम प्रगट झालं. ग्रंथराज श्रीमद भागवतम घे, भागवत प्रकट झालं, पुराण अर्क उदित, हे पुराण भागवत पुराण ज्याचा प्रकाश, मग किती प्रकाश, सूर्यासारखाच प्रकाश, कृष्ण सूर्य सम माया है अंधका, कृष्ण सूर्य सम माया है अंधका, श्रीमद भागवत प्रकट झालं, भगवद्गीता प्रकट झाली, भगवंताचं नाव प्रकट झालं, भगवंताचे विग्रह प्रकट झाले, ही भगवंताची कृपा किंवा या रूपामध्ये भगवंत प्रकट होत आहेत, त्या रूपामध्ये भगवंताचं नाव आई हेही भगवंताचं प्राकट्य आहे. तेव्हा ध्यानपूर्वक इतर गोष्टी पोस्टफोन करू, नंतर नंतर विचार करूया का, तो मुलगा जो म्हणत होता ना सर्व अभ्यास घोळतोय माझ्या मनामध्ये, त्याला सांगितलं की नंतर जपानंतर ते अभ्यासात तुझ्याकडं लक्ष देईन बाबा, हां थोडा थांब, थांब थोडा, थांबा थोडं बांधा घोडं, उगीच गडबड का. तर जपाच्या वेळी इतर सर्व गोष्टी या जपाच्या वेळी प्राधान्य द्यायला, जपाला, जपाच्या ध्यानाला, स्मरणाला, एकाग्र, त्यासाठी थोडी कुशाग्र बुद्धीची आवश्यकता आहे. हरी कृष्ण. साधू निंदा हा एक अपराध आहे. आपण ध्यानपूर्वक जप करू शकणार नाही. आपण जर काय केलं तर साधू निंदा केली, भक्तांची निंदा केली, तर हा अपराध आहे. हरे कृष्ण. इतर देवी देवता आणि भगवंताचं नाव हे एकाच दर्जाचं आहे असं समजणंही दुसरा नाम अपराध आहे. गुरुर अवज्ञा, गुरुच्या आज्ञेचं पालन न करणं हाही एक अपराध आहे. तथार्थवाद वाद म्हणजे काय, काही तर भाष्य इंटरप्रिटेशन, तो का पाचवा झाला का, हा चौथा. किंवा श्रुतीशास्त्र निंदन, मग श्रुतीशास्त्राची निंदा करणं, शास्त्राची निंदा करणं हा चौथा नाम अपराध. हरिनामनी कल्पना, कल्पनम, हरिनाम ही कल्पना आहे. हरिनाम खरं नाही, सत्य नाही, कल्पना आहे असं समजणं हा नाम अपराध, पाचवा नाम अपराध. हरे कृष्ण मंदिरामध्ये दररोज जपाच्या प्रारंभी या 10 नाम अपराधाची आठवण करून दिली जाते. सर्व भक्त सर्व मिळून म्हणतात हे 10 नाम अपराध, किंवा एक भक्त म्हणतो, वाचतो आणि इतर सर्वजण ऐकतात. किंवा ध्यानपूर्वक जप करण्यासाठी हे 10 नाम अपराध समजून घ्यायला हवेत आणि हे 10 नाम अपराध आपण टाळायला हवेत. 6वा नाम अपराध संपूया आपण लिस्ट. 6वा नाम अपराध अर्थवाद, ओके, तथार्थवाद, अर्थात भाष्य बऱ्याचशा प्रकारे हरिनामावरती भाष्य. हरिनामच घेण्याची काय आवश्यकता आहे, आपण कोका कोला म्हणूया, हरे कृष्ण सोहम हरे सोहम हरे असं म्हणूया, जे मीच हरी आहे मीच हरी आहे. 7वा नाम अपराध आहे हरिनामाच्या बळावरती पाप करणं. आणि 8वा नाम अपराध आहे वैदिक कर्मकांड. काय लोक यज्ञ करतात, देवी देवताची आराधना आहे, बरंच काय नवस करतायत, हे करतायत, ते करतायत, उपवास करतायत, काय काय बरेचशी कर्मकांड चालतात. विशेष अधिक तर हिंदू धर्मामध्ये कर्मकांडच, ज्याला आमच्या गौडीय सिद्धांतानुसार कर्मकांड ज्ञानकांड केवल विशेर भांड, म्हणजे हे विषाचा प्याला आहे कर्मकांड. कर्मकांड आणि हरे कृष्ण म्हणणं ही एकाच स्तराचं आहे असं समजणं हा फार मोठा अपराध आहे, 8वा नाम अपराध. कुठं पुण्यकर्म किंवा येई कर्मकांडीय कर्म आणि कुठंही भक्तीचं सर्वोच्च हरे कृष्ण जप कीर्तन कर्म किंवा कृत्य भक्ती ची तुलनाच नाही. पण तुलना करणं, तुम्ही हे करताय का, आम्ही हे करतोय, तुम्ही भक्ती करताय, तुम्ही हरे कृष्ण करता, आम्ही दुसरं काहीतरी करतोय, आपण दवाखाने उघडतोय, हा यज्ञ करतोय, जागरण करतोय. 9वा नाम अपराध आहे काय, अश्रद्धाळू व्यक्तीला आवश्यकतेपेक्षा थोडा जास्त खोलात जाऊन प्रचार करणं, काही रहस्यमयी गोष्टी सांगणं हा 9वा नाम अपराध. आणि 10वा नाम अपराध म्हणे हरिनामामध्ये श्रद्धा नसणं. जप तर करतोय पण श्रद्धा नाही, एवढंच नव्हे तर भौतिक आसक्ती, एवढे सर्व उपदेश ऐकल्यानंतरही भौतिक आसक्ती कायम ठेवणं आही दावा नाम अपराध है। तमाम जे जप करते आहेत त्या सर्व जप करणाऱ्या भक्तांनी कीर्तन करणाऱ्या भक्तांनी काय करायला हवं, या दहा नाम अपराधापासून स्वतःला वाचवायला हवं। आपण वाचाल या अपराधापासून तर मग काय होईल, आपल्या जीवनाचं जे लक्ष आहे काय लक्ष, कृष्ण प्रेम, हे हरे कृष्ण आंदोलन प्रेमाचा धर्म, प्रेमपूर्वक भक्ती भगवंताची करणं हा धर्म शिकवत आहे हे हरे कृष्ण आंदोलन। वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो, सर्व वैष्णवांच्या चरणी अभिवादन प्रणाम करून, जेणेकरून आपले काही अपराध घडले असतील तर मला क्षमा करा, आणि मग भक्त ध्यानपूर्वक जप करण्याचा अभ्यास करतात, आपण अभ्यास करा। ओके, आणखी थोडा वेळ कीर्तन करूया आणि मग आमचा कार्यक्रम प्रसाद हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, मना सर्वाणी प्रेमाणी मोठाणी हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, सर्वाणी म्हणा हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे,
Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Hare. Rama Rama Hare Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare 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 Hare
Hare Rama Hare Rama
Hare Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare 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 Hare